नमस्कार, मी नेत्रा अग्निहोत्री सादर करते ई प्रसारणवरील वार्तापत्र. प्रथम ऐकूया काही ठळक घडामोडी. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या अस्थींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन. मजुरांची किडनी काढून विकणाऱ्या डॉक्टरांच्या रॅकेटचा पर्दाफाश. प्रख्यात व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांना CNN आणि IBN वाहिनीतर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान आणि पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारांवर महाराष्ट्राची मोहोर. अवघ्या जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या अस्थींचे विसर्जन त्यांच्या 60व्या पुण्यतिथीदिनी गिरगाव चौपाटीवर भावपूर्ण वातावरणात करण्यात आले. मणिभवन येथून गांधीजींचा अस्थिकलश पदयात्रेद्वारा विल्सन कॉलेज मार्गे गिरगाव चौपाटीवर आणण्यात आला. गांधीजींची नात नीलमबेन पारेख, पंटू तुषार गांधी आणि परिवारातील सर्व सदस्यांच्या हस्ते अस्थी विधिवत समुद्रात विसर्जित करण्यात आल्या. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, राज्यपाल SM कृष्णा, उपमुख्यमंत्री RR पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्षा प्रभा राव, खासदार प्रिया दत्त, पालिका आयुक्त जयराज फाटक यांनी गांधीजींच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. या संपूर्ण पदयात्रेत आणि अस्थिविसर्जन कार्यक्रमात फजलानी शाळेची मुले, सेवासदन कॉलेजचे विद्यार्थी, सेवादलाचे कार्यकर्ते यांच्यासह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील शेकडो व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.